चीनी मंडी .com पॉडकास्ट।
विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना तात्काळ मदतीसाठी केंद्रीय कृषी मंत्र्यांनी निर्देश द्यावेत, मुख्यमंत्र्यांचं आवाहन। केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी विमा कंपन्यांकडे पाठपुरावा करावा आणि तात्काळ मदत देण्याबाबत निर्देशित करावं, तसंच विमा कंपन्यांनी निविदा प्रक्रियेला प्रतिसाद न दिल्यानं रब्बी हंगाम 2019 या कंपन्यांच्या निवडीची अंतिम मुदत 15 जानेवारी 2020 पर्यंत वाढवावी असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे। राज्यात अवकाळी पाऊस, गारपीट, क्यार आणि महावादळ आणि पुरामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असताना शेतकऱ्यांना पीक विम्याच्या भरपाईसाठी कंपन्यांकडून प्रतिसाद दिला जात नसल्यानं मुख्यमंत्री श्री ठाकरे यांनी केंद्रीय कृषी मंत्र्यांना या बाबीचा आढावा घेण्याचं आवाहन पत्राद्वारे केलं आहे। मुख्यमंत्री श्री ठाकरे पत्रात म्हणतात, महाराष्ट्र कृषी उत्पादन आणि निर्यातीत अग्रेसर राज्य आहे। कापूस आणि मका उत्पादनात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर तर सोयाबीन आणि तूर उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर असलेलं राज्य आहे। शेती क्षेत्रापैकी 82% क्षेत्र पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे। पर्यावरणातील बदल कृषी उत्पादनावर परिणाम करण्याबरोबरच शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती खालावण्यास देखील कारणीभूत ठरतो। शेतकऱ्यांना पीक हानीच्या जोखमीपासून संरक्षण देण्यासाठी पीक विमा महत्वाचा ठरतो। राज्यानं प्रधानमंत्री फसल विमा योजनेची 2016 प्रभावीपणे अंमलबजावणी केली आहे। ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालं आहे। या नुकसानीचा अहवाल पीक विमा कंपन्यांना देण्यात आला आहे। आजपर्यंत विमा कंपन्यांनी योजनेतील मार्गदर्शक सूचनेनुसार शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम दिलेली नाही। कृषीमंत्र्यांनी या बाबीचा आढावा घेऊन कंपन्यांना तात्काळ पीक विम्याची प्रकरणं निकाली काढण्याचे निर्देश द्यावेत। रब्बी हंगाम 2019 बाबत विमा कंपन्यांची भूमिका उदासीनतेची असून 10 जिल्ह्यांमध्ये वारंवार निविदा प्रक्रिया करून देखील विमा कंपन्यांनी सहभाग न घेतल्यानं त्या जिल्ह्यातील शेतकरी विम्याच्या सुरक्षा कवचापासून वंचित राहतील। कृषीमंत्र्यांनी विमा कंपन्यांना निविदा प्रक्रियेत सहभागी होण्याच्या सूचना कराव्यात। विमा कंपन्यांनी निविदा प्रक्रियेला प्रतिसाद न दिल्यानं निवडीस उशीर झाल्यानं रब्बी हंगामासाठी निवडीची अंतिम मुदत 15 जानेवारी 2020 पर्यंत वाढवावी असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी पत्राद्वारे केलं आहे।